ओम शांती। पूर्वीच्या काळी एक गोष्ट सांगितली जायची की एक मनुष्य होता आणि तो आपल्या गावी पायी चालत चाललेला होता। जात असताना वाटेमध्ये एक जंगल लागतं। बराच अंतर चालून गेल्यामुळं तो थोडासा थकलेला असतो, त्यामुळे त्याला असा विचार येतो की चला आपण एका झाडाखाली थोडस विश्रांती घेऊया। आणि तो एक छान असं झाड सिलेक्ट करून त्या झाडाखाली बसतो। बसल्यानंतर त्याच्या मनामध्ये विचार येतो की मला थोडंसं या ठिकाणी थंड पाणी प्यायला मिळालं असतं तर फार बरं झालं असतं। संकल्प केला केला त्याच्या समोर थंड पाण्याचा ग्लास होतो। तो व्यक्ती ते पाणी पितो, मग त्याला असा विचार येतो मनामध्ये की आता दुपारची वेळ झालेली आहे, थोडंसं भोजन करूया आणि मगच पुढे जाऊयात। संकल्प केला केला भोजनाची थाळी समोर येते, तो भोजन वगैरे करतो। भोजन झाल्यानंतर त्याच्या मनामध्ये विचार येतो की आता आपण भोजन केल्या केल्या काही चालू शकणार नाही, थोडा वेळ रेस्ट करूया, विश्रांती घेऊया आणि मगच पुढे जाऊया। आणि लगेच त्या ठिकाणी एक खूप छान असा बेड येतो, तो बेडवरती पडतो आणि पडल्या पडल्या त्याच्या मनामध्ये विचार यायला लागतात की जे जे मी या ठिकाणी संकल्प करत आहे ते सर्व पूर्ण होत आहेत। या ठिकाणी कोणी भूत तर नाही ना, आणि ते मला खाणार तर नाही ना। आणि खरोखरच असं म्हणतात की त्या ठिकाणी भूत येतं आणि त्याला खाऊन टाकतं। म्हणजे कल्पवृक्षाच्या झाडाखाली बसल्यानंतर तुम्ही ज्या काही इच्छा करता, जे काही संकल्प करता, ते सर्व पूर्ण होतात असं म्हटलं जातं। परंतु असं जर आपण झाड कुठे जंगलामध्ये शोधायला गेलोत तर ते आपल्याला सापडणार नाही। तर मग हे कोणतं कल्पवृक्ष आहे? तर ईश्वर सांगतो की हे मनुष्य सृष्टीरूपी कल्पवृक्ष आहे। आणि या मनुष्य सृष्टीरूपी कल्पवृक्षाच्या खाली ज्यावेळी आपण बसतो त्यावेळी आपण आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करून घेऊ शकतो। आणि म्हणून या मनुष्य सृष्टीरूपी कल्पवृक्षामध्ये मुळाशी दाखवलेला आहे संगम युग। आता सध्या आपण सर्वजण संगम युगावरती आहोत, म्हणजेच आपण झाडाच्या मुळाशी बसलेलो आहोत, अर्थातच आपण या कल्पवृक्षाखाली बसलेलो आहोत। आणि म्हणूनच ईश्वराने वरदानच दिलेल्या ह्या समयाला की जसे तुम्ही विचार कराल तसे बनाल, ॲज यू थिंक सो शॅल यू बिकम। कारण कोणत्याही वृक्षाचं जे मूळ आहे ते जर मजबूत असेल तर वरती झाड पण मजबूत राहतं। मुळे जर शक्तिशाली असतील तर झाडाची वाढ सुद्धा व्यवस्थित होते। आणि जे काही आपण खत पाणी घालतो ते मुळांनाच घातलं जातं। मुळांना जर आपण खत पाणी दिलं तर प्रत्येक पानापर्यंत आपोआप पोहोचतं। म्हणजेच आत्ता आपण संगम युगावरती जे काही मनामध्ये विचार करतो त्या विचारांची प्रकंपना संपूर्ण विश्वामध्ये पसरत असतात। आणि म्हणून ईश्वर म्हणतो की जसे तुम्ही विचार कराल तसे बनाल, अर्थात आपले विचार श्रेष्ठ असले पाहिजेत। आणि जितकं आपल्या विचारांमध्ये श्रेष्ठत्व असेल, अनेकांना सुख देण्याची भावना असेल, अनेकांप्रती शुभभावना असेल, तर अशी शुभ प्रकंपना जी आहेत, ही जी सकारात्मक प्रकंपना जी आहेत, ती संपूर्ण विश्वामध्ये प्रत्येक मनुष्य आत्म्यापर्यंत प्रकृतीच्या पाच तत्वांपर्यंत पोहोचत असतात की ज्याच्या आधारे ते सुद्धा सुख शांतीची अनुभूती करतात। आणि म्हणूनच ईश्वराने आपल्याला या जीवनाचं ध्येय पण तेच दिलेलं आहे की जे शास्त्रांमध्ये वर्णन केलेलं आहे की नर ऐसी कर्मी करे जो नर से श्री नारायण बने, नारी ऐसी कर्मी करे जो नारी से श्री लक्ष्मी बने। तर हे ध्येय ज्यावेळी आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवून जीवन जगत असतो तर अर्थातच सहजरित्या आपल्यामध्ये त्यांच्यामधले जे दैवी गुण आहेत ते येत राहतात, आपल्या विचारांमध्ये श्रेष्ठत्व येत राहतं। आणि म्हणूनच या झाडामध्ये मुळानंतर दाखवलेला आहे बुंधा। आणि या बुंध्यामध्ये दोन युग दाखवलेली आहेत, सतयुग आणि त्रेतायुग। तर सतयुगामध्ये लक्ष्मी नारायणाचं राज्य आणि त्रेतामध्ये राम सीतेचं राज्य असतं. आपण पाहिलं की दोन्ही युग जे आहेत ते 1250 वर्ष अशी आहेत, म्हणजे 2500 वर्षामध्ये ही दोन युग पूर्ण होतात. आणि या दोन्ही युगामध्ये एकच भाषा, एकच धर्म, एकच राज्य, एक राजा राणी, आणि जशी राजा राणी तशीच प्रजा असं तिथलं वर्णन आहे, असं त्या ठिकाणचं गायन आहे. सतयुग आणि त्रेता युगामध्ये एकच धर्म असतो आणि तो म्हणजे आदि सनातन देवी देवता धर्म. सतयुगामध्ये फक्त लक्ष्मी आणि नारायणाचंच राज्य असतं, त्रेतायुगामध्ये फक्त राम आणि सीतेचंच राज्य असतं. आणि या दोन्ही युगामध्ये एकच भाषा आहे, शुद्ध हिंदी. आणि या दोन्ही युगामध्ये एकच राज्य आहे, इतर अनेक देश त्यावेळी असणार नाहीत. फक्त भारत देशामध्येच, या भारत भूमीवरतीच हे देवी देवतांचं राज्य असतं. आणि सर्वच गोष्टींमध्ये एकता आहे, म्हणून हे दोन युग जे आहेत ती या झाडाच्या बुंध्याशी दाखवलेली आहेत, कारण बुंधा हा नेहमी एकच असतो. त्यानंतर तिसरं युग जे दाखवलेलं आहे या झाडामध्ये ते आहे द्वापर युग. द्वापर म्हणजे द्वी म्हणजे अनेक. तर या ठिकाणी अनेक धर्मांची स्थापना व्हायला सुरुवात होते. सतयुग आणि त्रेतायुग 2500 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर, पूर्ण झाल्यानंतर द्वापर युग ज्यावेळी चालू होतं, तर आजपासून 2500 वर्षापूर्वी इब्राहिम या दुनियेमध्ये आले, या धरतीवर आले आणि त्यांनी इस्लाम धर्माची स्थापना केली. त्यानंतर 2250 वर्षापूर्वी गौतम बुद्ध आले, त्यांनी बौद्ध धर्म स्थापन केला. 2000 वर्षांपूर्वी येशू ख्रिस्त आले, त्यांनी ख्रिश्चन धर्म स्थापन केला. 1500 वर्षापूर्वी शंकराचार्य आले, त्यांनी संन्यास धर्म स्थापन केला. 1400 वर्षापूर्वी मोहम्मद पैगंबर आले आणि त्यांनी मुस्लिम धर्म स्थापन केला. गुरु नानकांनी सिख धर्म स्थापन केला. असे काही धर्म सुरुवातीपासून स्थापन होत गेले. आणि ज्या ज्या ठिकाणी या धर्मसंस्थापकांना ज्या गोष्टीची कमतरता जाणवली, त्या त्या गोष्टीवरती त्यांनी लोकांना उपदेश केला. जसं इब्राहिम ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी त्यांना अपवित्रता जाणवली, त्यामुळे त्यांनी असा संदेश दिला की तुम्ही पाक बना, पवित्रतेला आपल्या जीवनामध्ये धारण करा. ज्या ठिकाणी गौतम बुद्ध गेले तिथं त्यांना असं जाणवलं, लोक खूप कर्मभ्रष्ट झालेली आहेत आणि खूप चुकीची कर्म त्यांच्या हातून होत आहेत, त्यामुळे त्यांनी टोटली पूर्णपणे कर्म फिलॉसॉफीवरती मार्गदर्शन केलं. कर्म सिद्धांत काय आहेत हे त्यांनी स्पष्ट केलं. येशू ख्रिस्त ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी झूठ खूप होतं, खोटं बोलणं हा प्रकार होता, आपसी स्नेह प्रेम याची कमतरता होती, त्यामुळे त्यांनी लोकांना अशी शिकवण दिली की गॉड इज ट्रूथ, गॉड इज लव, लव इज गॉड, अशा प्रकारचे संदेश त्यांनी लोकांना दिला. आणि अशा प्रकारे वेगवेगळे मुख्य मुख्य धर्म जे आहेत ते द्वापर युगामध्ये स्थापन झाले. अर्थातच या झाडाच्या मुख्य मुख्य फांद्या त्या झाडाला फुटल्या. 1250 वर्ष हे द्वापरयुग चालू राहिलं आणि त्याच्यानंतर आलं ते म्हणजे कलियुग. आणि कलियुगामध्ये अनेक धर्म स्थापन झाले. धर्मांमध्ये सुद्धा अनेक ब्रँचेस, अनेक फांद्या फुटत गेल्या, अनेक त्याच्या शाखा निर्माण होत गेल्या. आणि आज आपण बघतो की सत्य परिस्थितीला, सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो की अनेक धर्म आहेत, अनेक मठ, पंथ, संप्रदाय, याचा खूप मोठा विस्तार झालेला आहे. आणि पूर्णपणे या झाडाचं जे कालावधी आहे, आयुष्यमान आहे, 5000 वर्ष, ते पूर्ण अवस्थेला प्राप्त झालेलं आहे. जसं इथं चित्रामध्ये वरती दाखवलेलं आहे की मध्ये गोळा आहे आणि साईडला दोन मांजरं दाखवलेली आहेत. तर ती दोन मांजरं म्हणजे एक रशिया आहे आणि एक अमेरिका आहे. आणि मध्ये गोळा आहे तो पृथ्वीचा गोळा आहे. आज अमेरिकेला असं वाटतं की पूर्णपणे या विश्वावरती आमचा होल्ड असला पाहिजे, आमची सत्ता झाली पाहिजे. रशिया सुद्धा खूप मोठा देश आहे, त्यांनाही असं वाटतं की आमचं राज्य इथे झालं पाहिजे. अरब देश जे आहेत त्यांनाही वाटतं की आमचं वर्चस्व इथं व्हावं. जसं एक छोटीशी गोष्ट सांगतात ना लहान मुलांना, की दोन मांजरे होती आणि त्यांनी लोण्याचा गोळा पळवून आणलेला होता आणि तो त्यांना आपापसामध्ये वाटून घ्यायचा होता. मग त्यांनी एका माकडाला बोलावलं आणि सांगितलं की आम्हाला दोघांना तू समान वाटणी करून दे. माकडाने तराजू हातामध्ये घेतला, एका साईडला जास्त घातलं, इकडे जास्त झालं म्हणून थोडंसं लोणी खाल्लं, परत दुसऱ्या साईडला जास्त झालं म्हणून तिकडचं थोडं खाल्लं आणि अशा प्रकारे संपूर्ण लोणी ते माकड खाऊन गेलं आणि दोन मांजरं पुन्हा आपापसामध्ये भांडत बसली. तीच परिस्थिती इथून पुढे आपल्याला पाहायला मिळणार आहे की अमेरिकेला असं वाटतं की आमचं राज्य व्हावं, रशियाला असं वाटतं, अरब कंट्रीजना असं वाटतंय. तर हे देश आपापसामध्ये या पृथ्वीवर राज्य करण्यासाठी आपापसामध्ये भांडतील आणि याच्यामधून ह्या विश्वाची जी काही बादशाही आहे, ह्या विश्वाचं जे राज्य आहे, ते तिसऱ्या महायुद्धानंतर ना अमेरिकेला मिळेल, ना रशियाला मिळेल, ना अरब देशांना मिळेल, परंतु ही जी विश्वाची बादशाही आहे ही श्रीकृष्णाच्या हातामध्ये जाणार आहे. आणि म्हणून कृष्णाच्या हातामध्ये गोळा दाखवतात, तर तो लोण्याचा गोळा नसून ती विश्वाची बादशाही आहे. कारण सत्ययुगाचा पहिला प्रिन्स जो आहे तो श्रीकृष्ण आहे आणि पुन्हा हे श्रीकृष्णाचं राज्य थोड्याच वर्षांमध्ये या धरतीवरती येत आहे. जसं चित्रामध्ये साईडला दाखवलेलं आहे की महाविनाश जो आहे तो भारतामध्ये पाच तत्वांच्या द्वारे होणार आहे आणि ग्रहयुद्धाच्या द्वारे होईल आणि जे परदेश आहेत, विदेशातले जे देश आहेत, फॉरेन कंट्रीज आहेत, त्या ठिकाणी अण्वस्त्रांच्या द्वारे म्हणजे शस्त्रास्त्र, मिसाईल, स्कड्स, अणुबॉम्ब्स, हायड्रोजन बॉम्ब्स याच्याद्वारे विनाश होणार. आणि अशा प्रकारे विनाश झाल्यानंतर सर्वच मनुष्यात्मे ईश्वराबरोबर परमधामला जातील आणि त्यानंतर पुन्हा मग जसा या नाटकामध्ये ज्याचा जसा रोल असेल, ज्याचा जसा भूमिका असेल, त्या पद्धतीने ते आत्मे खाली येऊन जन्म प्राप्त करत आणि हे जे कल्पवृक्ष आहे याची तुलना जी आहे ती वटवृक्षाशी केलेली आहे. वटवृक्षाचं जे बीज असतं ते खूप सूक्ष्म आणि छोटंसं असतं, असं म्हणतात की ते वाऱ्याबरोबर ओढत जातं आणि जिथे ते पडेल त्या ठिकाणी ते वृक्ष निर्माण होतं. तसं या मनुष्य सृष्टीरूपी कल्पवृक्षाचा बीज जो आहे तो स्वतः ईश्वर आहे आणि आपण पाहतो की संपूर्ण वृक्षाचं जे सार आहे ते बीजामध्ये समावलेलं असतं. बीज पेरल्यानंतरच त्याच्यातून संपूर्ण वृक्ष हा विस्तारित होत जातो, त्याची वाढ होत जाते. तसं या संपूर्ण कल्पवृक्षाचं जे ज्ञान आहे आदि मध्य अंताचं, ते संपूर्ण ज्ञान ईश्वरामध्ये समावलेलं आहे आणि याचा बीज हा स्वतः निराकार शिव परमात्मा आहे. म्हणून गीतेमध्ये या वृक्षाची महिमा उलट्या वृक्षाच्या रूपामध्ये केलेली आहे, ऊर्ध्व मूलम अधशाखम, अर्थात बीज वरती आहे, मूळ वरती आहेत आणि त्याचा संपूर्ण विस्तार जो आहे, त्याच्या शाखा ज्या आहेत त्या खाली आहेत. समजावून सांगण्यासाठी या ठिकाणी हे वृक्ष सुलट्या रूपात दाखवलेलं आहे, परंतु आहे हे उलट, कारण याचा बीज जो आहे शिव परमात्मा, त्याचं राहण्याचं स्थान आहे परमधाम आणि परमधाम ही एक अशी दुनिया आहे की जी सूर्य चंद्र ताऱ्यांच्याही वरती, आकारी दुनियेच्याही वरती आहे आणि त्या ठिकाणी त्याचं वास्तव्य आहे. म्हणून बीज वरती, त्याच्यानंतर मूळ आणि मग शाखा, म्हणून ऊर्ध्व मूलम अधशाखम असं उल्लेख आहे. जसं आपण पाहिलं की वृक्षाचा जो गुंधा आहे, तर वटवृक्षाचा गुंधा हा नेहमी पोकळ असतो. तर आता सध्या आपण पाहतो की जे आदी सनातन देवी देवता धर्म आहे त्या ठिकाणी होता, तो आता सध्या दिसत नाहीये, म्हणजे तो धर्म लोप पावलेला आहे. आणि आपण बघतो की वटवृक्षाच्या ज्या पारंब्या आहेत त्या जमिनीमध्ये जाऊन त्या मजबूत झालेल्या असतात. याचा अर्थच हा क्लिअर होतो की अनेक धर्म आज इथे दिसतात आपल्याला दुनियेमध्ये, परंतु आदी सनातन देवी देवता धर्म दिसत नाहीये. आणि म्हणून जे आदी सनातन देवी देवता धर्म हाच आपला प्राचीन भारताचा धर्म आहे, परंतु द्वापर युगामध्ये ज्यावेळी देवी देवता आल्या तेव्हा त्या धर्मभ्रष्ट आणि कर्मभ्रष्ट झाल्यामुळं स्वतःला देवी देवता कसं म्हणवणार? म्हणून त्यांनी असं म्हणवलं की आम्ही हिंदू आहोत, हिंदुस्थानात राहतो म्हणून आम्ही हिंदू आहोत असं स्वतःला म्हणून घेतलं. परंतु आपला ओरिजिनल मूळ जो धर्म आहे तो आहे आदि सनातन देवी देवता धर्म. आणि म्हणून आपण बोलताना असंच म्हणतो की हे आमचे कुलदैवत आहेत, ही आमची कुलदेवी आहे. कुलदैवत आहे याचा अर्थच आम्ही देवता कुळातले आहोत, आणि याचा अर्थच असा होतो की एकेकाळी आम्ही सुद्धा देवी देवता होतो. तर अशा प्रकारे हा पूर्णपणे धर्मांचा विस्तार होत गेलेला आहे. जसं त्रेतायुगामध्ये राम आणि सीतेचं राज्य दाखवलेलं आहे, तर याच्या पाठीमागे खूप सुंदर अध्यात्म आहे. की जसं गोष्ट सांगितली जाते की राम, सीता आणि लक्ष्मण वनवासाला गेलेले होते, आणि त्या ठिकाणी सीतेला हरिण दिसलं. ते हरिण आणण्यासाठी राम त्याच्या पाठीमागे गेला, आणि लक्ष्मण रामाचा आवाज ऐकून पुन्हा लक्ष्मण सुद्धा त्याच्या मागे गेला. परंतु जात असताना त्यानं तीन रेषा ओढल्या आणि सीतेला सांगितलं की या तीन रेषांच्या आतमध्ये तू राहा, या रेषांना ओलांडू नकोस. आणि लक्ष्मण निघून गेल्यानंतर रावण वेश बदलून आला आणि त्याने भिक्षा मागितली. भिक्षा देत असताना थोडंसं ती तिसऱ्या रेषेच्या बाहेर गेली आणि रावण तिला पळवून घेऊन गेला आणि तिला शोक वाटिकेमध्ये ठेवलं. पुन्हा त्या ठिकाणी राम आला आणि त्यानं सीतेला सोडवलं. तर याच्या पाठीमागे खूप सुंदर अध्यात्म आहे की हे जे राम आहे, सीता आहे, ही पात्र आज आपण सध्या वर्तमान परिस्थितीमध्ये पाहत आहोत. की राम अर्थात ईश्वर स्वतः निराकार शिव परमात्मा, आणि सीता अर्थात आपण आत्मारूपी सीता आहोत. जसं सांगतात ना की सीता जमिनीमध्ये मिळाली आणि एका पेटीमध्ये होती छोट्याशी. मातीमध्ये मिळाली अर्थात हे पाच तत्वांचं जे शरीर बनलेलं आहे, आपण म्हणतो ना हे मातीतून आलेलं आहे आणि मातीमध्येच जाणार आहे. तर हे मातीचं बनलेलं शरीर आणि याच्यामध्ये आत्मा ज्या पोकळीमध्ये राहते, ती एक छोटीशी पोकळी आहे पेटीप्रमाणे, तिथं आत्मरूपी सीता राहते. आणि लक्ष्मण अर्थात मनाचं लक्ष. तर मनाचं लक्ष ईश्वराने आपल्याला काय दिलेलं आहे की तुम्ही तीन रेषांच्या आतमध्ये राहा. तर त्यातली पहिली रेषा आहे मनसा, दुसरी रेषा आहे वाचा आणि तिसरी आहे कर्मणा. बऱ्याच वेळेला आपण या तीनही रेषा ओलांडतो आणि तिन्ही रेषा क्रॉस केल्यामुळं, ओलांडल्यामुळं आपण जीवनामध्ये दुःखी आणि अशांत बनतो, शोकवाटिकेमध्ये जातो, रावणाच्या शोकवाटिकेत जातो. जसं उदाहरणार्थ घरामध्ये छोटी मुलं आहेत आणि ते खूप दंगा करत आहेत, आपण महत्वाचं काम करत आहोत, तर मुलांचा दंगा ऐकून आधी मनामध्ये राग येतो की हे का बरं दंगा करत असतील, यांनी थोडं शांत बसलं पाहिजे वगैरे. म्हणजे ज्यावेळी आपल्या मनामध्ये राग येतो त्यावेळी आपण मनसाची रेषा क्रॉस केलेली असते, ओलांडलेली असते. थोडा वेळ आपण वाट बघतो पण तो दंगा नाही थांबला तर आपण त्या ठिकाणी जातो आणि त्यांना रागवतो, ओरडतो त्यांच्यावर. म्हणजेच तो क्रोध जो आहे तो आपण वाचेद्वारे व्यक्त केला, म्हणजे वाचेची रेषा सुद्धा आपण क्रॉस केलेली आहे. आणि ओरडून झाल्यानंतर आपण थोडा वेळ वाट बघतो आणि तो दंगा नाही थांबला तर आपण त्या ठिकाणी जाऊन त्यांना मार देतो. म्हणजे आपण आपला राग जो आहे तो वाचेनंतर कुठे आला, कर्मामध्ये आला. आणि ज्यावेळी त्यांना मारलं जातं त्यावेळी आपणही दुःखी होतो, ते सुद्धा दुःखी होतात आणि घरातलं वातावरण जे आहे ते दुःखी आणि अशांत बनतं. अर्थातच आपण रावणाच्या, म्हणजे पाच विकाररूपी रावणाच्या शोकवाटिकेमध्ये जातो. आणि संपूर्ण दुनियाही आता सध्या रावणाच्या शोकवाटिकेमध्ये आहे. आणि स्वतः राम ईश्वर या धरतीवर येऊन आपल्या सर्व आत्मारूपी सीतांना तो मुक्त करत आहे. आणि म्हणून साईडला या चित्रामध्ये दाखवलेला आहे वैजयंती माळा, जी आपण 108 ची माळा फेरतो. म्हणजे ना 108च मणी का असतात, आणि त्याला वरती दोन मेरूमणी असतात, त्याच्यावरती एक फूल असतं, याच्या पाठीमागे पण आध्यात्मिक रहस्य आहे. याला वैजयंती माळा का म्हटलेला आहे, कारण ही विजय मिळवलेल्यांची माळा आहे. मग कशामध्ये? तर आपलं पाच विकारांशी युद्ध चालू आहे सध्या, कारण या पाच विकारांनी आपलं जीवन दुःखी बनवलेलं आहे आणि ईश्वर सांगत आहे की हे विकार तुम्ही सोडा, आणि ते सहज जात नाहीत, त्यामुळे आपली आणि विकारांची फायटिंग चालू आहे, युद्ध चालू आहे. आणि या युद्धामध्ये 108 आत्मे पूर्णपणे विजय प्राप्त करतात विकारांवरती, आणि त्याचं प्रतीक म्हणून ही 108 ची माळा आहे की ज्याला प्रत्येक मणक्याला भक्त जो आहे तो पूजतो, किंवा प्रत्येक मणक्याचं त्याच्यामध्ये महत्व आहे. आणि त्याच्यावरती जे दोन मेरुमणी आहेत ते म्हणजे प्रजापिता ब्रह्मा आणि सरस्वती, याचं ते प्रतीक आहे. आणि या सर्वांना इतकं श्रेष्ठ घडवणारा शिव परमात्मा आहे, त्याचं प्रतीक म्हणून वरती फूल दाखवलेलं आहे. आणि ही 108 ची माळा का? कारण याच्यामधले जे पहिले 8 मणी आहेत ते पहिले 8 नारायण आहेत सतयुगामधले, की जे पूर्णपणे शक्तिशाली आत्मे आहेत, की ज्यांनी 100% या विकारांवरती विजय प्राप्त केलेला आहे. आणि म्हणून आपण ही 108 ची माळा भक्ती मार्गामध्ये फेरत असतो. तर अशा प्रकारे हे याचं पूर्ण आपल्याला आध्यात्मिक रहस्य हे क्लिअर होतं की ही वैजयंती माळा म्हणजे विजय मिळवलेल्या आत्म्यांचं प्रतीक आहे. संगम युगावरती स्वतः ईश्वराने खूप मोठा हा यज्ञ स्थापन केलेला आहे. अविनाशी राजस्व अश्वमेघ रुद्र गीता ज्ञान यज्ञ आहे. आणि या यज्ञामध्ये ईश्वर आपल्याला सांगतो की तुम्ही तुमच्यामध्ये असलेल्या विकारांची आहुती द्या. आपल्या भारतामध्ये खूप सुंदर प्रथा आहे की कोणतंही ज्यावेळी आपण नवीन घर बांधतो तर त्या घरामध्ये राहायला जाण्यापूर्वी आपण तिथं यज्ञ होम वगैरे करतो आणि मगच राहायला जातो. आणि आपण म्हणतो की वास्तू शांती झाली, आणि अशा प्रकारची वास्तू शांती करूनच आपण तिथे राहायला जातो. परंतु वास्तविकता जर पाहिली तर वास्तू शांती करून राहायला जाऊन सुद्धा आपण बघतो की आज घर घरामध्ये दुःख आणि अशांतीच दिसून येते. शांती तर लाभतच नाही. तर याची सत्यता आपल्याला ईश्वर हे सांगतात की आपण काय करतो की यज्ञ किंवा होम ज्यावेळी करतो वास्तू शांतीच्या वेळी, त्यावेळी तो लाकडांनी पेटवून अग्नी पेटवलेला, आणि त्याच्यामध्ये तूप दूध गहू तीळ वगैरे आपण त्याच्यामध्ये स्वाहा करतो. त्याच्यामुळे काय होतं की थोड्या कालावधी पुरतं तिथली जी हवा आहे ती शुद्ध बनते. थोडा वेळ त्या ठिकाणी मंत्रोच्चार झाल्यामुळे वातावरण एक पवित्र बनलेलं असतं, पण पुन्हा नंतर ज्यावेळी त्या ठिकाणी लोक राहायला जातात तर ते लोक जर आपापसामध्ये त्यांचे जर वादविवाद होत असतील, भांडण तंटे होत असतील, त्यांचा व्यवहार जर एकमेकांशी ठीक नसेल, तर पुन्हा त्या घरामध्ये दुःख आणि अशांती निर्माण होते. तर ईश्वर आपल्याला हे सांगतात की वास्तू जी आहे ती ऑलरेडी शांतच आहे, मूळ स्वरूपामध्ये ती शांत आहे, त्याला शांत करण्याची आवश्यकता नाहीये. तर त्या घरामध्ये राहणारे जे लोक आहेत ते जर तिथे शांत राहिले तर खऱ्या अर्थानं वास्तू शांती झाली असं म्हणता येईल. आणि म्हणून ईश्वर म्हणतो की तुम्ही लाकडं पेटवून अग्नी निर्माण करण्याऐवजी योगाला अग्नी असं म्हटलेलं आहे, योग अग्नी. तर ईश्वराची जी आपण आठवण करतो त्यालाच योग अग्नी म्हटलं जातं. तर त्या योग अग्नीमध्ये ईश्वर म्हणतो की तुमच्यामध्ये असलेलं जे काम क्रोध लोभ मोह अहंकार ईर्ष्या द्वेष नफरत आळस भय हे सगळं तुम्ही त्याच्यामध्ये स्वाहा करा. आणि ज्यावेळी आपण आपल्यामधले विकार स्वाहा करतो योग अग्नीमध्ये त्यावेळी खऱ्या अर्थानं आपलं मन शांत होतं. समजा एकाच फॅमिलीतल्या सर्व फॅमिली मेंबर्सनी क्रोध त्याच्यामध्ये स्वाहा केलेला आहे, एखाद्या व्यक्तीकडून जर काही चूक झाली तर कोणी कोणावर चिडणारच नाही, आपोआपच काय झाले त्या ठिकाणी शांती राहिली. आणि त्या ठिकाणी एकमेकांना प्रेमानं आणि मधुरतेनं समजावून सांगितलं जाणार आहे, त्यामुळे आपोआपच घरातलं वातावरण जे आहे ते आनंदी राहणार. आणि म्हणून खरी गरज आहे की आपल्यामधल्या विकारांना या योग अग्नीमध्ये स्वाहा करण्याची. की ज्याच्यामुळे आपलं स्वतःचंही मन शांत होईल, आपल्या घरातलं वातावरणही शांत बनेल आणि त्याचबरोबर ह्या विश्वामध्ये सुद्धा शांती यायला वेळ लागणार नाही. जर प्रत्येकाने आपापले विकार जर त्याच्यामध्ये स्वाहा केले तर खऱ्या अर्थानं हे विश्व सुद्धा एक शांतीपूर्ण विश्व बनू शकतं. विश्वामध्ये शांतीचं राज्य जे आहे किंवा जे देवी देवतांची जी दुनिया आहे ती यायला वेळ लागणार नाही. ओम शांत.